मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदःक्रमोपनिषदैः गायन्ति यम् सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धम् स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम्। स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम्। सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततं तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम्। ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सवसंतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जीत भजनीय मायागम्य। जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररो हणावनी। ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातल्या गुरु नमनाच्या ओव्या आपण पाहतो आहोत। मागचं जे प्रवचन झालं ते ऑक्टोबरमध्ये झालं आणि सबंध नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रवचन झालं नाही। मी नागपूरला गेलेलो होतो, तिथून आल्यावर सांगलीला गेलो। मग चौथा बुधवार प्रवचन नसतं, अशा प्रकारे सगळा महिना प्रवचनाखेरीज गेला। आणि त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये दिवाळी होती, त्या आधी जो तिसरा बुधवार होता तेव्हा आपलं प्रवचन झालेलं होतं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परिणत झालेला जो प्रिय आहे, झालेला जो भक्त आहे, त्याच्यावर परमप्रीती करणारे आपण आहात। मी म्हटलं तर की सद्गुरूंचं सर्वांवर सारखं प्रेम असतं, तरी देखील जो शिष्य आत्मज्ञान संपादन करता झाला तो शिष्य सद्गुरूंचा विशेष आवडता होतो। याचं कारण असं की त्याच्यामुळं, अशा परिणत झालेल्या शिष्यामुळं सद्गुरूंचं जीवन देखील सफल होतं। बाकीचे जे शिष्य असतात त्या शिष्यांचं जीवन हे सद्गुरूंमुळं धन्यतेला प्राप्त होतं, पण परिणत झालेल्या अशा शिष्यांमुळं सद्गुरूंचं कार्य जे आहे, ज्याकरता सद्गुरू कार्य करत असतात, तर त्या कार्याची तृप्ती त्यांना लाभते। असं असल्यामुळं परिणत झालेला म्हणजे आत्मज्ञानाला प्राप्त झालेला असा जो शिष्य आहे तो ज्यांना परमप्रिय आहे, निज जन जीत भजनीय, म्हणजे जे निज जन आहेत त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकलेले, त्यांच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा असलेले, त्यांच्या वचनाबर हुकूम वाटचाल करणारे, साधना करणारे, ते म्हणतील तसं जीवन जगायला तयार होणारे, सद्गुरूंनी सांगितलं तशी कर्म ज्यांना जमलेली आहेत, सद्गुरूंनी सांगितलं तशी भक्ती ज्यांनी जमवलेली आहे, जे ज्ञान विचारामध्ये रमलेले आहेत, जे त्यांच्या उपदेशाप्रमाणे साधना करतात, ध्यान करतात, नामस्मरण करतात, ते त्यांचे निजजन असतात. हे जे निजजन आहेत ते निजजन त्यांनी जसं सांगितलं तसं वागणारे जसे आहेत, आचरण करणारे जसे आहेत, तसे ते सद्गुरूंच्या पुढे अति नम्र देखील होतात. त्यांची गुरुशरणता खूप मोठी राहते. असं असल्यामुळं त्या नम्रतेमुळं, त्या शरणागतीमुळं, सद्गुरू सांगतील तसं करण्यामुळं ते त्यांचे निजजन तर होतातच, पण त्यांची ती नम्रताच सद्गुरूंना जिंकायला कारणीभूत होते. जे निजजन आहेत त्यांच्याकडून जिंकलं जाण्यामध्ये सद्गुरूंना देखील आनंद होतो. तसंच ते भजनीय म्हणजे भजन करायला एकमेव असे, मायागम्य म्हणजे मायेला ते अगम्य असं त्यांचं स्वरूप असतं. माया याचा अर्थ मूळ परमात्मा जो अज आणि अव्यय आहे, त्या अज आणि अव्यय परमात्म्याच्या ठिकाणी असणारी अहंतेची स्फूर्ती किंवा प्रेरणा ही मूळ माया समजली जाते. एकोहम उपनिषद असं म्हणतात की एकोहम बहुस्याम प्रजायय इति, मी एकटाच आहे, तो एकटाच असतो परमात्मा. सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम, तो एकमेवा द्वितीय आहे, तो एकटाच आहे, त्याच्याखेरीज अन्य काहीच नाहीये. पण आपण एकमेव आहोत, तो चेतन स्वरूप असल्यामुळं, चैतन्य स्वरूप असल्यामुळं किंवा जाणीव स्वरूप असल्यामुळं, त्याला जेव्हा आपण एकमेव आहोत असं स्वतःच्या एकटं असण्याबद्दल समजतं, तेव्हा ते समजणं हीच मूळ अहंता होऊन जाते. आणि या मूळ अहंतेपासून, त्रिगुण त्रिगुणांपासून, पंचमहाभूत पंचमहाभूतांपासून, त्यांची समन्वयात्मक कर्म, त्याच्यातून सृष्टीची उत्पत्ती, भूतमात्रांची उत्पत्ती आणि मनुष्यमात्रांची उत्पत्ती, अशी सगळी माया ही परमात्म्याच्या अस्तित्वावर, पण अहंताजन्य, सुरुवातीला त्याचं अहंता असं भले स्वरूपही नसतं, पण जी सूक्ष्म अहंता, जी मूळ माया, त्या मूळ मायेपासून जगतापर्यंत सर्व जगत निर्माण होतं. हे जे जगत निर्माण झालेलं असतं त्याला प्रकृती असं म्हणण्याचा प्रघात आहे. म्हणजे त्रिगुण पंचमहाभूत आणि प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा सत्व रजतम यांचं प्रपोर्शन, त्यामुळं त्याला लाभलेली प्रकृती ही सगळी मिळून परमात्म्याची मूळ प्रकृतीपासूनच आपण इथपर्यंत आलेले असतो. ही जी माया आहे, ही माया खरं म्हणजे अनिर्वचनीय सांगितलेली आहे, जे तिच्याबद्दल बोलता येत नाही. ईश्वराची अनिर्वचनीय शक्ती, पण ही जी माया आहे, या मायेला स्वाधीन करून, म्हणजे आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून ईश्वर देखील अवतार घेतो. भगवद्गीतेमध्ये अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया असे शब्द आलेले आहेत. माझ्या अचिंत्य अशा शक्तीनी, मायेला स्वाधीन करून मी प्रगट होतो. मी वस्तुतः अज आहे आणि अव्यय आहे असं स्वतःच्या अवताराविषयी देखील भगवंत सांगतात. ही जी अनिर्वचनीय माया आहे, हिच्या सहाय्यानी हिला स्वाधीन करून जसे अवतार घडतात तसा परमात्मा देखील या मायेला स्वाधीन करून या मायेच्या योगानी किंवा प्रकृतीच्या योगानी जगत व्यापार करतो. म्हणून ईश्वर हा मायेच्या सहाय्याने जगत व्यापार करतो किंवा माया ही ईश्वराच्या अधिष्ठानावर जगत व्यापार करायला तयार होते. आणि परमेश्वराच्या अधिष्ठानावर विश्व प्रपंच करते असं असल्यामुळं ती एक प्रकारे आत्मसाक्षात्काराने बाधित होते. म्हणजे जीवाला जर स्वतः आपण कोण आहोत याचा बोध झाला तर ती माया बाधित होते. माया विशिष्ट चैतन्य म्हणजे चैतन्यच पण स्वतःच्या शक्तीनी मायेला स्वाधीन करून जे चैतन्य आपल्या स्वतःला उत्पन्न करतं असे श्रीराम श्रीकृष्ण हे ईश्वर म्हणून ओळखले जातात. याच मायेचा जड अंश प्रकृती म्हणून ओळखला जातो, देह म्हणून ओळखला जातो आणि चेतन अंश हा चैतन्य म्हणून ओळखला जातो. माया ही जड असल्याने ती चैतन्याला जाणू शकत नाही. जसं पंचमहाभूत पंचमहाभूतात्मक देह देखील इंद्रिय देखील मायेमध्ये मोडतात आणि ती साक्षात परमात्म्याला जाणू शकत नाहीत. म्हणून मायेला ईश्वरी तत्व हे अगम्य आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसंच मायेला सद्गुरु तत्व देखील अगम्य आहे कारण सद्गुरु हे परमात्म स्वरूप असल्यामुळं देहाला म्हणजे सद्गुरूंच्या देहाची शिष्यांनी आपल्या वाणीनी कितीही स्तुती केली आपल्या हातांनी कितीही पूजा केली तरी देखील परमात्म तत्वाची पूजा होऊ शकत नाही. ती ही देहाची पूजा होते. सद्गुरु देहधारी असल्यामुळे देहाची पूजा होते पण एकूण सद्गुरु तत्व हे मायेला अगम्यच राहतं, मायेच्या आवाक्यात येत नाही. ही ओवी आपली मागच्या वेळेला झालेली होती. मी जवळपास 1.5 महिन्यांनी बोलत असल्यामुळे तुम्ही सगळे नव्याने ऐकल्यासारखेच ती ऐकताय पण मला देखील ती परत सांगायला बरंच वाटत आहे. जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो प्रसिद्ध जी ब्रह्मवस्तू आहे ती ब्रह्मवस्तू देणारे जणू कल्पतरू आपण आहात जिचं वर्णन होऊ शकत नाही, ज्याचं आख्यान होऊ शकत नाही. अशा परमात्म वस्तूला प्राप्त करून देणारे हे कल्पतरू आपण आहात असं ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना म्हणत आहेत. स्वसंविद द्रुम बीज प्ररोहण अवनी स्वसंविद द्रुम बीज प्ररोहणावनी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. मी मागच्या वेळेला म्हटलं तर की स्वामीजी असं म्हणायचे ही ओवी वाचून की हाणामारी ही ज्ञानेश्वरीत कुठून आली. स्वसंवित संवित म्हणजे आत्मा. हा जो आत्मा आहे हा आत्मा अज अव्यय आणि अमर असा आहे. हा आत्मा देहामध्ये राहून इंद्रियांच्या करवी नाना विषयांचा उपभोग घेतो. म्हणजे डोळ्याच्या अंगाने दृश्याचा उपभोग घेतो, कानाच्या अंगाने ध्वनीचा शब्दाचा उपभोग घेतो, आपल्या पंच इंद्रियांनी पंच ज्ञानेंद्रियांनी देखील सगळ्या जगताचं ज्ञान तो करून घेतो. आणि डोळ्याकडून जे ज्ञान होतं ते ज्ञान स्वीकारणारा जो असतो किंवा दृश्याचा आनंद घेणारा जो असतो तोच शब्दाचा आनंद घेणारा असतो. जे विषय जरी पंचविध असले तरी आनंद घेणारा आत संवित आत्मा हा एकच असतो. त्यालाच जेवणाचा खाण्याचा आनंद होतो, त्यालाच फिरण्याचा आनंद होतो. आणि तो देहामध्ये राहून जगताचा आनंद उपभोगतो. पण जर एक देह गेला तर दुसऱ्या देहाच्या अंगाने देखील हा आनंद भोगणारा संवितच असतो, आत्माच असतो. आणि हा दुसरा देह गेला तरी बाकीच्या देहांकडून तोच संवित आत्माच जगताचा उपभोग घेत असतो इंद्रियांकरवी. आपण माझा देह असं म्हणतो, त्याच्या सापेक्ष दुसऱ्याचा देह असं म्हणतो. पण आत्मवस्तूच्या ठिकाणी जर पाहायचं झालं तर सर्वांच्या ठिकाणी तो एकत्वाने भरून राहिलेला आहे. तो आज जसा भोग घेत होता, घेतो, तसाच कालही भोग घेत होता. तो मागच्या महिन्यातही भोगत होता, तो मागच्या वर्षी देखील भोगत होता, तो अनेक वर्ष भोगणारा होता आणि पुढे देखील, उद्या देखील, पुढच्या महिन्यात देखील आणि पुढच्या वर्षी देखील आणि आयुष्यभर भोग घेणारा हा संवित एकच आहे. हा मागच्या जन्मात उपभोग घेणारा होता, तसंच मागच्या युगात देखील उपभोग घेणारा होता आणि पुढे घडणारी युग कल्प याच्यामध्ये उपभोग घेणारा हा संवित आत्मा एकच एक आहे. ज्ञानेश्वर महाराज शब्द वापरतात की स्वसंवित. म्हणजे आत्मा ही सर्वसाधारण शब्दरचना जर म्हटली तर आपला आत्मा ही विशेष शब्दरचना आहे, कारण तो सर्वत्र भरून राहिलेला आहे, सर्व क्षेत्रांमध्ये एकच क्षेत्रज्ञ भरून राहिलेला आहे. तरी माझ्या देहात असणारा जो क्षेत्रज्ञ आहे, देहाच्या उपाधीच्या योगाने मीच त्याच्यावर अभिमान ठेवणार आहे. बरोबर आहे की नाही? अशा रीतीने स्वसंवित म्हणजे स्वतःचा जो, स्वतःची जी अशी सत म्हणजे अविनाशी चैतन्य मात्र, जाणीवरूप अस्तित्व मात्र आणि आनंद शांत अशी जी मूळ स्थिती आहे, ही जी मूळ स्थिती, त्या स्थितीला माझा आत्मा म्हणजे माझी शुद्ध जाणीव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून त्या आत्म्यावर संस्कार रूपी बीज हे सद्गुरु तुम्ही पेरता. तसंच हे जे बीज आहे त्याचं द्रुम म्हणजे वृक्ष होण्याकरता असणारी पार्श्वभूमी किंवा अवनी देखील आपण आहात. बघा ते काय म्हणतात, स्वसंवित द्रुम बीज, स्वसंवित द्रुम बीज म्हणजे आत्मज्ञान ज्याच्यामध्ये उत्तम रीतीने विकसित झालेला आहे असा जर वृक्ष त्याची कल्पना केली तर जे बीजामध्ये आहे तेच वृक्षामध्ये आहे. म्हणून आत्मज्ञान देणारं जे बीज आहे त्या बीजाला धारण करणारी अवनी देखील आपण आहात असं ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना म्हणत आहेत. स्वसंवित द्रुम बीज प्ररोहण, त्याचं प्ररोहण ज्याच्यामध्ये होतं ती अवनी आपण आहात. इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं झालेलं होतं. हे हे काय एकैक ऐसैसे नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. किती प्रकारांनी तुमची मी स्तुती केली, तुम्ही निर्मळ आहात असं मी म्हटलं, तुम्ही निज जन अखिल मंगळ आहात, जन्म जरा जलद जाळ, जन्म मृत्यू जरा, रूपी मेघ यांचं जे जाळ पसरलेलं आहे आमच्यावर त्याचा नाश करणारे प्रभंजन आपण आहात. किती किती नाना परिभाषा वशे किती प्रकारांनी सांगितलं. जय जय देव प्रबळ विदळित अमंगळकुळ. अमंगळकुळ म्हणजे समुदाय, अमंगळ करणारे, त्यांचं निर्दालन करणारे आपण आहात. निगमागम द्रुम फळ फलप्रद. खरं म्हणजे सगळं मला परत सांगत राहायला लागेल. जय जय देव सकल म्हणजे आपण संपूर्ण आहात, कलारहित आहात. विगत विषय वत्सल विरक्त जे आहेत, विगत विषय जे आहेत त्यांच्यावर वात्सल्य करणारे आपण आहात. कलित काळ कौतूहल कलातीत. जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल. चंचल अशा चित्ताचं सेवन केल्यामुळं ज्यांचं उदर तुंदिल म्हणजे विशाल झालेलं आहे असे. अशा अनेक अंगांनी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाना परिभाषावशे स्तोत्र करू तुझो देशे निर्विशेषा. खरं म्हणजे आपण विशेषणामध्ये सापडणारे नाही, सामान्य विशेषणामध्ये सापडणारेही नाही आणि विशेष विशेषणांमध्ये सापडणारेही आपण नाही. आपण निर्विशेष असे आहात. विशेषणामध्ये आपण बसतच नाही. जिही विशेषणी विशेषिजे ते दृश्य नव्हे रूप तुझे हे जाणे मी म्हणोनी लाजे वानणा इही. विशेषणानी कितीही गौरवलं जिही म्हणजे ज्यांना विशेषणी विशेषणाच्या योगानी विशेषिजे म्हणजे गौरवलं ते दृश्य. ते म्हणजे तुमचा देह कसा आहे, तुमचे देहाचे म्हणजे तुमच्या प्रकृतीचे गुण कसे आहेत. कितीही वर्णन केलं तरी ते दृश्यामध्येच येतं. जिही विशेषणी विशेषिजे ते दृश्य म्हणजे अनात्मरूपच ज्या वस्तू आहेत त्याचंच विशेषण देऊन गौरव करावा लागतो, स्तुती करावी लागते. कारण जे अनिर्वचनीय आहे, जे बोलण्यामध्ये सापडत नाही त्याची स्तुतीच होऊ शकत नाही. आणि ज्याची स्तुती होऊ शकते ते दृश्य स्वरूप आहे तुमचा देह जणू. ते दृश्य नव्हे रूप तुझे तुमचं जे स्वरूप आहे, तुम्ही जे निजरूपानी असता त्याचं वर्णनच होऊ शकत नाही. त्याबद्दल कुठलं विशेषणच वापरता येत नाही. हे जाणे मी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे मी पूर्णपणाने जाणून आहे. म्हणून लाजे वानणाही, म्हणून माझं हे जे वर्णन आहे ते आपली स्तुती करत असताना किंवा आपलं स्तवन करत असताना लाजतं, लाजून जातं, निर्बुजतं, बोलू शकत नाही, मौनावतं. परिमर्यादेचा सागरू हा तवची तया डगरू. डगरू म्हणजे लौकिक. सागर आपली मर्यादा धरून राहतो, हा सागराचा लौकिक आहे. हा तोपर्यंतच हा लौकिक टिकून राहतो जव न देखे सुधाकरू उदया आला. पौर्णिमेचा चंद्र जेव्हा उगवतो तेव्हा आपली मर्यादा देखील सोडून सागर उधाण पावतो. सोमकांतू निज निर्झरी चंद्रा अर्घ्याधिक न करी. सोमकांत मणी म्हणजे चंद्राचा प्रकाश ज्या मण्यावर पडल्यावर जो मणी द्रवीभूत होतो, पाझरायला सुरुवात होते असा कवी कल्पनेतलं मणी आहे. परमार्थामध्ये ही संज्ञा वापरली जाते. सोमकांतू निज निर्झरी तो आपणहून झरायला सुरुवात होते, तो आपणहून पाझरायला सुरुवात होते आणि आपणहून पाझरतो आणि चंद्राला जणू अर्घ्य अर्पण करतो। चंद्रा अर्घ्याधिक न करी तो आपणहून पाझरतो तर पाझरतोच, पण चंद्राला देखील अर्घ्य अर्पण करतो। करतो की करत नाही असं ज्ञानेश्वर महाराज विचारतात। ते तोची अवधारी करवी की जी माता, हे हा जो सोमकांत आहे किंवा चंद्रकांत मणी आहे तो आपणहून करतो काही, जी लीला आहे तर ती लीला चंद्रामुळे होते। चंद्रामुळे होते। मर्यादेचा सागरू हा तवची वरी डगरू, तो मर्यादेमध्ये राहतो तोपर्यंतच, पण जर सुधाकर उदयाला आला तर, पौर्णिमेचा चंद्र जर उगवला तर त्याला उधाण येतं, मग तो आपणहून थोडाच उधाण पावतो। ती किमया चंद्राची आहे। नेणो कैसी वसंत संगे अवचितया वृक्षाची अंगे फुटती। वसंत ऋतु आला की अचानक वृक्षाची अंगे, वृक्षाला कोळी कोळी पालवी फुटते। खरं म्हणजे हे सगळं अतिशय तरल मनाला समजतं, एरवी वसंत ऋतू आला काय आणि गेला काय। मी असा विनोद वाचला की एका प्रोफेसरांची पत्नी त्यांना आनंदाने सांगायला आली की कोकिळ कुजन करते आहे, झाडाला नव पालवी फुटलेली आहे, प्रोफेसर महाशय वसंत आला। ते म्हणतात की त्याला जरा बाहेरच थांबायला सांग, माझं एवढं वाचन होऊ देत। हे जर तरलता नसेल तर वसंत आला काय आणि गेला काय। नेणो कैसी वसंत संगे अवचित या वृक्षाची अंगे फुटती, म्हणजे हेही पाहण्यासाठी काही एक अंतःकरणात ओलावा पाहिजे, जगताकडे सृष्टीकडे पाहण्याची दृष्टी पाहिजे। ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी ती आहे, ज्ञानाचे सागर असून। तई हे तयाही जोगे धरणे नोहे, ही काही वृक्षांची अंगा पालवी फुटते हे वृक्षांची स्वतःची किमया थोडीच आहे, वसंत आल्यामुळे ते घडतं। पद्मिनी एकदा उदाहरण द्यायला लागले की किती देतायत बघा ज्ञानेश्वर महाराज। पद्मिनी रवी किरण लाहे, म्हणजे कमळ आहे, त्या कमळावर रवी किरण सूर्याची किरण येऊन पडली। मग लाजे कवण, मग आता लज्जा धरण्याचं त्याला कारण काय, ते उमलतच। का जळे शिवतले लवण अंग भुले, किंवा मिठाचा खडा पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर स्वतःच्या शरीराला विसरून जातो। तैसा तूते जेथ मी स्मरे, तसा हे निवृत्तीनाथ सद्गुरो तुम्हाला मी जेव्हा स्मरतो तेथ मी पण मी विसरे। म्हणजे असा मिठाचा खडा स्पर्श झाला पाण्याचा की जसा विरघळून जावा, तसं मी तुमचं स्मरण करतो आणि जेव्हा मी स्मरण करतो तेव्हा मी मीपणा विसरूनच जातो। सद्गुरूंच्या सगुण रूपाचं स्मरण किंवा दर्शन हे ज्ञानेश्वर महाराजांची रोजची गोष्ट होती, कारण त्यांच्या भाग्यानी ते सद्गुरु ज्या घरात होते त्या घरातच जन्माला आलेले होते। सद्गुरु त्यांचे वडील बंधू होते, सद्गुरु त्यांचे माय बाप देखील होते, कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांच्या पश्चात त्यांनी जी शिक्षा भोगली त्याच्या पश्चात त्यांच्या वडील बंधूंनीच उरलेल्या तिन्ही बंधूंचा सांभाळ केला, भावंडांचा सांभाळ केला, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आणि मुक्ताबाई। त्यामुळं सद्गुरु त्यांच्या नित्य संगतीत होते, सगुण रूपाने संगतीत होते, ते त्यांचा सांभाळ करणारे देखील होते। तसंच त्यांना बोध देणारे देखील होते, त्यांना साधना देणारे देखील होते, त्यांच्या कृपेनेच त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली। अशा सद्गुरूंच्या सगुण रूपाचं मी जेव्हा स्मरण करतो, तैसा तूते जेथ मी स्मरे तेथ मी पण मी विसरे, जसा आई आणि वडील आहेत तर त्यांच्या आपलं आपल्याला काही आपलं आपल्याला जगता आलं नसतं आई वडिलांखेरीज। आपण निपजल्याबरोबर गेलो असतो, आपलं आपल्याला काय करता येत होतं? आपली तहान भूक आई जाणत होती, वडील मदत करत होते, आपलं संगोपन पालन पोषण त्यांनी केलं। त्यांचं जर स्मरण झालं कोणालाही तर आपल्याला आपण अहंता विसरली गेली पाहिजे, केवळ या स्मरणाने देखील। पण ज्यांच्या योगानी देह देखील मी नाही असा बोध झाला, आपण अज अमर आहोत असा बोध झाला, त्या देहाला स्मरल्यानंतर मग मी पण कसं उरेल, मी पण मी विसरून जातो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तसं सद्गुरूंचं जे खरं स्वरूप आहे ते त्यांच्या देहात असण्यापेक्षा देहाच्या आत असणारा जो संवित आहे, आत्मा आहे, देहाच्या आत असणारी जी ज्ञान शक्ती आहे, ते निर्गुण हे त्यांचं खरं स्वरूप आहे। तैसा तूते मी जेथ स्मरे, आपल्या परमात्म स्वरूपाची जेव्हा मला आठवण होते, स्मरण होतं, आपल्याला व्यक्ती पाहिल्यानंतर देहानी जशी व्यक्ती दिसते तशी व्यक्तीच्या आत चैतन्य आहे हेही दिसलं पाहिजे। त्या चैतन्याच्या योगानी व्यक्ती आहे, एकाच वेळेला सगुणही दिसलं पाहिजे आणि त्याच्या आत असणारं निर्गुण देखील समजलं पाहिजे, आणि व्यक्तीच्या ठिकाणी दिसलं पाहिजे ही ज्ञानाची परिसीमा झाली, पण सद्गुरूंच्या ठिकाणी सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे, असा हा श्रीहरी पाहिला विटेवरी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। त्यांनी पांडुरंगाला पाहिलं पण असं पाहिलं की सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण ज्या ठिकाणी नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हा म्हणजे आहे देह पण त्याच्या आत किती पाहिलं। तसं सद्गुरूंना जेव्हा पाहतो तेव्हा किती व्यापक ते आहेत, परमात्म्याशी एकरूपता साधलेले। तैसा तूते जेथ मी स्मरे तेथ मी पण मी विसरे, तुमच्या त्या व्यापक स्वरूपाच्या दर्शनानी माझं मी पण मी विसरून जातो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। मग जाकळीला ढेकरे तृप्तू जैसा, आणि मग मला फार समाधान होतं, मी विसरल्यानंतर समाधान होतं, तुमच्या सगुण रूपाला पाहिल्यावर माझा देहाहंकार गळतो, तुम्ही कृपा केलेली आहे म्हणून, आणि देहाच्या आत असणाऱ्या व्यापक परमात्म्याला पाहिल्यावर, विवेकानी पाहिल्यावर, जाणल्यावर माझा मी हरवूनच जातो, विसरूनच जातो, आणि मी विसरल्यानंतर मी तृप्त होतो। मग जाकळीला ढेकरे, जसं भोजनानंतर तृप्ती झाली की ढेकर येते, तसा मी तृप्त होऊन जणू ढेकर देतो, तृप्ती प्रकट करतो, ढेकर देतो याचा अर्थ। मज तुवा केले जी तैसे, हे सद्गुरु तुम्ही मला अशा प्रकारे माझं मी पण विसरून कृतार्थ केलं, तृप्त केलं, जसं सोमकांत निज निर्झरी चंद्रा अर्घ्याधिक न करी, ते तोची अवधारी करवी की जी, हे चंद्र जसा करतो तसं आपणच हे माझ्याबाबत केलं। मज तुवा जी केले तैसे, माझे मी पण दवडुनी देशे, माझं जे मी पण मीपणाचा जो भाव होता तो देशांतरी गेला, तो कुठल्या कुठं निघून गेला। स्तुती मिशेच पा पिसे बांधले वाचे, आणि ही स्तुती करता करता वाचा जणू वेडी झाली, वाचेला जणू वेड लागलं। काय शब्द आहेत बघा, ज्याला वेड लागतं त्यालाच हे कळतं काय म्हणतायत ते। आणि वेड लागतं, विनोबाईच्या ठिकाणी म्हणतात की वेड्यांनी खून केला, तो वेडा आहे असं सिद्ध झालं तर त्याला शिक्षा होत नाही, याचं कारण त्याला खून हा जो गुन्हा आहे तो लागत नाही, याचं कारण त्याला वेड लागलेलं असतं म्हणून त्याला गुन्हा स्पर्श करत नाही। तसं ज्ञानी जो आहे तो आपल्या इच्छेनी वर्तन करत असताना, बोलत असताना, चालत असताना, नाना व्यवहार करत असताना, ते व्यवहार त्याला स्पर्श करत नाहीत, याचं कारण त्याला ज्ञान लागलेलं असतं असं ते म्हणतात। स्तुती मिशेच पा पिसे बांधले वाचे, ही स्तुती, स्तुतीच्या मिशेनी माझी वाचा जणू वेडावलेली आहे, वाचेला वेड लागल्यासारखं झालेलं आहे। ना एरवी तरी आठवी, राहोनी स्तुती जई करावी, तई गुणा अगुणिया धरावी सरोभरी की। आणि हे जर वेड लागलं नसतं तर तुमचा देह आठवल्यावर, म्हणजे सगुण रूप आठवल्यावर, किंवा तुमच्या देहाच्या आत असणारा जो निर्गुणाचा तुमचा बोध आहे तो समजल्यानंतर, ना एरवी तरी आठवी, राहोनी स्तुती जई करावी, तर वेड लागलं नसतं तर मी गुणांचं वर्णन केलं असतं आणि अगुण आहे त्याचं वर्णन केलं असतं आणि त्याची तुलना केली असती। पण इथं सगुण आणि निर्गुण हे परस्परात इतकं कालवलेलं आहे, इतकं मिसळून गेलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे ना, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे। तू सगुण आहेस की नाही, निर्गुण आहेस की नाही, एक परमात्मा आहेस एवढंच कळतं। तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एकू गोविंद रे। तुला स्थूळ म्हणायचं का सूक्ष्म म्हणायचं, तुला दृश्य म्हणायचं का अदृश्य म्हणायचं, तुला गुण गुणात तुझी स्तुती करायची की तू अगुण रूप आहेस म्हणून तुझी स्तुती करायची। तू एक परमात्माच आहेस, सगुणही आहे आणि निर्गुणही आहे। सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, ब्रह्म सनातन विठ्ठल हा हा ब्रह्मस्वरूप आहे, सनातन आहे। ना एरवी तरी आठवी, राहोनी स्तुती जरी करावी, आठून आठून जर स्तुती करायची तर तई गुणा अगुणिया धरावी सरोभरी की, तर गुणाची तरी निवड करावी लागेल किंवा अगुणाची तरी निवड करावी लागेल। पण वेळ लागल्यावर हा प्रश्नच येत नाही। तरी तुझी एक रसाचे लिंग, काय म्हटलंय बघा, तुझ्या सगुण असण्यामध्येच तू निर्गुण आहेस, तू निर्गुणत्वानीच सगुण झालेला आहेस। अरे तू एक रसाचं लिंग आहेस, परमात्म्याची खूण आहेस। केवी करू गुणागुणी विभाग, म्हणून गुण आणि अगुण असा विभाग तुझ्या ठिकाणी कसा धरणार। मोती फोडोनी सांधिता सांग की तैसेची भले, तुझं निर्गुण आणि तुझं सगुण याचं वेगळं वर्णन करणं म्हणजे मोती फोडण्यासारखं आहे। मोती फोडायचा आणि मग परत सांधायचा हे चांगलं की मोती न फोडताच की तैसेची भले, सगुण आणि निर्गुण एकत्रच पाहणं हेच भलं ना। आणि बाप तू माय इही बोली ना स्तुती होय, आणि तुला बाप म्हटलं काय आणि माय म्हटलं काय, या बोलण्यामध्ये स्तुती होतच नाही। डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे, म्हणजे उपाधी भेदाचा दोष त्या ठिकाणी येईल। रामकृष्ण म्हणत असत की एक नाग वेटोळं घालून बसलेला हा शिवस्वरूप, काहीच न करणारा नुसता बसलेला आहे असा, आणि त्यांनीच वेटोळं सोडावं त्याचं आणि झपझप चायला सुरुवात करावी, हे त्याचंच शक्तीचं स्वरूप। शिव आणि शक्ती एकमेकांपासून वेगळी काढता येत नाहीत, निर्गुण आणि सगुण एकमेकांपासून वेगळं काढता येत नाही। तुमच्यातलं निर्गुण काढून घेतलं तर सगुणही मरून जाईल, सगुण राहणारच नाही। म्हणून तू बाप आहेस म्हटलं काय, तू आई आहेस म्हटलं काय, म्हणून बाप तू माय इही बोली ना स्तुती होय, यांनी स्तुती तुमची होतच नाही। डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे, उपाधी भेद जणू मी करतो असा दोष तिथे येईल। जी झालेनी पायीके आले ते गोसावीपण केवी बोले, ऐसे उपाधी उशिटले काय वर्णू। जी झालेनी पायी के आले तुमचा पाईक आहे असं जर म्हटलं म्हणजे चाकर आहे मी असं जर म्हटलं ते गोसावीपण केवी बोले तर तुम्ही गोसावी आहात मालक आहात असं म्हणावं लागेल. पण या ठिकाणी जो चाकर आहे आणि जो मालक आहे स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे जो मालक आहे त्याच्या आत असणारं आत्मस्वरूप आणि जो चाकर आहे त्याच्या आत असणारं आत्मस्वरूप जर ओळखलेलं असेल तर चाकरांनी आपण चाकर आहोत आणि तुम्ही मालक आहात असं जर म्हटलं तर जी झालेनी पायिके आले ते गोसावीपण केवी बोले ऐसे उपाधी उशिटले काय वर्णू. या उपाधीनी खरं म्हणजे तुमचं जे स्वरूप आहे म्हणजे देहाचं वर्णन करायचं झालं तर द्वैतात करावं लागतं पण वर्णन करणारा तुमच्या स्वरूपाशी एकरूप आहे अशा वेळेला उपाधीच उष्टी होऊन जाते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वर्णन वर्णनामध्ये सापडतच नाही मालकही नाही आणि चाकरही नाही. जरी आत्मा तू एकसरा हेही म्हणता दातारा तरी आतुल तू बाहेरा घापतासी. आणि तू एकसरा म्हणजे सद्गुरु म्हणजे आत्मस्वरूप परमात्मा असं जर तुमचं वर्णन हे दातारा म्हणजे दान देणाऱ्या तुमचं वर्णन जर केलं तरी आतील तू बाहेरा घापतासी तर तुम्ही आत्मस्वरूपाने सर्वांच्या ठिकाणी आहात असं म्हटलं तर मी मला वेगळं काढल्यासारखं होईल. माझ्या सकटच सर्वत्र जर तुम्ही आत्मस्वरूपाने असाल तर आतील तू बाहेरा घापतासी. माझ्या खरं म्हणजे आत असणाऱ्या तुमचं बाहेर वर्णन केल्यासारखं होईल. म्हणून सत्यची तुझं लागी स्तुती न देखो जी जगी. म्हणून हेच सत्य आहे की तुमची स्तुती होऊ शकत नाही कारण कुठलंही विशेषण स्तुती करताना दिलं तरी त्या विशेषणामध्ये पारमार्थिक सत्य हे सापडतच नाही. मौना वाचूनी लेणे अंगी सुसी नामा. म्हणून तुमच्यावर जर दागिना चढवायचा झाला तर मौनाखेरीज दुसरा कुठलाच दागिना तुमच्या अंगावर चढवण्यासाठी शोभत नाही. काय लिहिलंय, स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. पुढच्या वेळेला बघू, मी 10 मिनिटं पुढे गेलो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी स्वामी जी नारायण नारायण हरी हरी आराम आराम। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि।